पहिले शमुएल अध्याय 3। शमुएल बा एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता। परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते। वारंवार भविष्य सूचक दृष्टांत होत नव्हते। त्यावेळेस असे झाले की एली आपल्या ठिकाणी झोपला होता आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते आणि देवाचा दीप अजून विजला नव्हता आणि देवाचा कोष परमेश्वराच्या मंदिरात होता। तेथे शमुएल झोपला होता। परमेश्वराने शमुएलाला हाक मारली तेव्हा तो म्हणाला, मी येथे आहे। मग शमुएल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, मी येथे आहे कारण तुम्ही मला हाक मारली। आणि एलीने म्हटले, मी बोलावले नाही, परत जाऊन झोप। म्हणून शमुएल परत जाऊन झोपला। पुन्हा परमेश्वराने शमुएला अशी हाक मारली तेव्हा शमुएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे कारण तुम्ही मला हाक मारली। एलीने उत्तर दिले, माझ्या मुला, मी तुला बोलवले नाही, परत जाऊन झोप। शमुएलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता। मग परमेश्वराने शमुएलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली तेव्हा तो पुन्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, मी येथे आहे कारण तुम्ही मला हाक मारली। तेव्हा एलीला समजले की परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे। मग एली शमुएलाला म्हणाला, तू जाऊन पुन्हा झोप आणि जर त्याने तुला पुन्हा हाक मारली तर असे म्हण, हे परमेश्वरा बोल कारण तुझा दास ऐकत आहे। मग शमुएल परत जाऊन आपल्या जागी झोपला आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला। त्याने पहिल्या वेळेप्रमाणे शमुएला शमुएला अशी हाक मारली तेव्हा शमुएल म्हणाला, बोल तुझा दास ऐकत आहे। परमेश्वर शमुएलास म्हणाला, पहा इस्रायलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील। एलीच्या घराण्याविषयी जे मी सांगितले ते मी सर्व आरंभापासून शेवटपर्यंत मी त्याच्या विरुद्ध पूर्ण करीन कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहीत आहे त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही। यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण याचकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही। नंतर शमुएल सकाळपर्यंत झोपला। मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली पण शमुएल एलीला हा दृष्टांत सांगण्यास घाबरत होता। मग एलीने शमुएलाला हाक मारून म्हटले, माझ्या मुला शमुएला। तेव्हा शमुएल म्हणाला, हा मी इथे आहे। मग त्याने म्हटले, तो तुझ्याशी काय बोलला? मी तुला विनंती करतो ते माझ्यापासून लपवून ठेवू नको। जे काही त्याने तुला सांगितले त्यातले काही जर तू माझ्यापासून लपवून ठेवशील तर परमेश्वर तुझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो। तेव्हा शमुएलाने सर्व काही त्यास सांगितले, त्याच्यापासून काही लपवून ठेवले नाही। मग एली म्हणाला, तो परमेश्वरच आहे, त्यास बरे वाटेल ते तो करो। आणि शमुएल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याने त्याचा एकही भविष्यविषयक शब्द सत्यात अपयशी होऊ दिला नाही। शमुएल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैरशेब्यापर्यंत सर्व इस्रायलांना समजले। शिलोत परमेश्वराने पुन्हा दर्शन दिले कारण त्याने शिलो येथे वचनाद्वारे स्वतःला शमुएलाला प्रगट केले।